चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मलेशिया साखर अधिक दराने विकणाऱ्यांना अटक। मलेशियामध्ये महागाईशी निपटण्यासाठी साखरेच्या किमती नियंत्रित केल्या आहेत, पण तरीही साखर अधिक दराने विकली जात आहे। ग्राहकांच्या तक्रारीवरून अशा व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। असंच एक प्रकरण सिरी इस्कंदरमध्ये समोर आलं आहे। निश्चित केलेल्या किमतींपेक्षा अधिक दरानं साखर विकण्याच्या गुन्ह्यामध्ये सिरी इस्कंदरमध्ये एका दुकानदाराला रंगेहात पकडलं। घरगुती व्यापार आणि ग्राहक प्रकरणातील मंत्रालयाच्या मुजुंग शाखा कार्यालयाचे प्रमुख वान मोहम्मद बद्रो वान मेहमूद यांनी सांगितलं की काल या प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर 5 अधिकाऱ्यांच्या एका टीमनं जवळपास 12:30 वाजता परिसराचं निरीक्षण केलं। एका अधिकाऱ्यानं साखर खरेदीचं परीक्षण केलं आणि काउंटरवर देवाणघेवाण केल्यानंतर हे सिद्ध करण्यात आलं होतं की त्या दुकानामध्ये साखरेची किंमत 2.90 RM होती। रिटेल साखरेसाठी सरकारकडून निर्धारित अधिकतम किंमत 2.85 RM आहे आणि दुकानदार निर्धारित मूल्यापेक्षा अधिक साखर विकू शकत नाही। त्यांनी सांगितलं की टीमनं दुकानातून साखरही जप्त केली आहे।